नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी घाना, त्रिनिदाद टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामबियाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांना घानाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पंतप्रधान 6 आणि 7 तारखेला रियो दी जेनेरो इथं होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहणार असून ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासिओ लुला दी सिल्वा यांच्याशी ही ते चर्चा करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी पुणे दौऱ्यावर येत आहेत. एनडीए परिसरात श्रीमंत बाजीराव पेशवा प्रथम यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण यासह त्यांचे विविध कार्यक्रम उद्या शुक्रवारी नियोजित आहेत. आज सकाळी जम्मूतील भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्पमधून अमरनाथ यात्रेकरूंचा दुसरा गट काश्मीरला रवाना झाला. यात 5,246 यात्रेकरूंचा समावेश आहे. 268 वाहनांमधून हे यात्रेकरू रवाना झाले असून यापैकी 1,993 यात्रेकरू बालाटालला आणि 3,253 यात्रेकरू पहलगामला रवाना झाले आहेत. कैलास मानसरोवर इथं सुरू असलेल्या यात्रेतील यात्रेकरूंची पहिली तुकडी कैलास पर्वत आणि मानसरोवरची यात्रा पूर्ण करून काल दुपारी गंगटोक इथं परतली. राज्यात मोठ्या उद्योग गुंतवणुकीसाठी सादर करण्यात आलेल्या 19 प्रस्तावांपैकी 17 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात मंत्रिमंडळ उपसमितीची 12वी बैठक काल पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमधून 1,35,371 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यामुळे राज्यात तांत्रिक नवकल्पना, संशोधन आणि विकासाला गती मिळणार आहे. कंडक्टर, इलेक्ट्रिक वाहने, लिथियम आयन बॅटरी, वस्त्रोद्योग, ग्रीन स्टील, अवकाश आणि संरक्षण साहित्य यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. गुन्ह्यांच्या तपासात गतिमानता आणण्यासाठी नवीन फौजदारी कायदे उपयुक्त आहेत. या कायद्याअंतर्गत डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर अपेक्षित असून न्याय प्रक्रियेतील विलंब कमी करण्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक अधिसूचना आणि आदेश जारी करून कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसंच राज्यात नवीन फौजदारी संहिता कायद्याच्या अंमलबजावणीसाठी विभागनिहाय कामाचं रँकिंग करण्याच्या सूचनाही दिल्या. विधानभवनात नवीन फौजदारी संहिता कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते काल बोलत होते. न्याय वैद्यक विभागानं गुन्हे सिद्धतेसाठी पुराव्यांच्या करण्यात येणाऱ्या चाचण्या वेळेत कराव्यात. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. रिक्त पदं भरली असून आणखी पुष्कळ मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास मागणी करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासातूनच देशाचा विकास साधता येतो असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं. राजभवन इथं राज्यपालांनी काल महिला आणि बालविकास विभागाच्या विविध योजनांसंदर्भात आढावा बैठक घेतली. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह अधिकाऱ्यांची या बैठकीला उपस्थिती होती. राज्यपालांनी या बैठकीत वन स्टॉप सेंटर आणि मिशन शक्ती या योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती घेतली. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं 3 विशेष एकतर्फी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड आदिलाबाद आणि जालना अकोला या विशेष गाड्यांच्या 4 जून रोजी तर जालना नगरसोल या विशेष गाडीची 5 जून रोजी फेरी होणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती कळवली आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 या उपक्रमाअंतर्गत गाव पातळीवर स्वच्छतेविषयक कामांची पाहणी करण्यात येत आहे. यात नागरिकांनी अॅपद्वारे विचारलेल्या प्रश्नावरीला उत्तरं देऊन सहभागी होण्याचं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केलं आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वारी काळात व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच यंदाच्या आषाढी वारीच्या निमित्तानं विठ्ठल मंदिर समितीनं दर्शनबारीमध्ये बदल केल्यानं दर्शन रांग जलद गतीनं पुढे जात आहे. भाविकांना आता अवघ्या 6 ते 7 तासांमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन होत असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. संत श्री गजानन महाराज पालखीचं आज सिद्धेश्वर नगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. रस्त्यावर रांगोळी आणि फुलांची उधळण करत ग्रामस्थांनी उत्साही वातावरणात स्वागत केलं. यावेळी मांचूर इथं पालखी सोहळा महामार्गावर वारकऱ्यांना नाश्ता आणि चहा आणि फळांची व्यवस्था करण्यात आली होती. काल संध्याकाळी थायलंड इथं झालेल्या AFC महिला आशियाई फुटबॉल चषक पात्रता फेरीत भारतानं इराकचा 5-0 असा पराभव केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.